कोल्हापुरा घेऊया लाभ दर्शनाचा
उदो उदो
करूया उदो 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 अंबाबाईचा
करूया उदो 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 अंबाबाईचा
सारा जनतेची आई माता अंबाबाई हकेला उभी राही तारकाई तिच्या ठाई सत्य डोळ्याने पाही दंड दूटाना दी अनेक रूपे तिही हे भक्तांच्या पायी अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी होतो जय घोष माऊलीचा करूया उदो 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 अंबाबाईचा
करूया उदो 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 अंबाबाईचा
स्वामीजी गगनगिरी अंश तो परमेश्वरी भक्ती दत्ताची खरी गुहेत स्थान जरी बाजूला खोल दरी रूपते त्यांचे जणू शिव शंकरा परी भेटूया त्यांना चला पाहू ईश्वरी लीला भरे दरबार भाविकांचा करूया उदो 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 अंबाबाईचा दोन्ही कर पहाल मूर्ती जर असे हे कोल्हापूर नवरात्रीला पार करती देवींचा तो उत्सव घरोघर सोहळा मनोहर रम्य तो खरोखर तुटे मधुगंध चंदनाचा